is profoundly an honor and a pleasure to be with you for this sacred event of Jagannath Rath Yatra.
जगन्नाथ रथयात्रा या पवित्र उत्सवासाठी आपण सर्वांसोबत मी इथे आहे हे माझे सौभाग्य मानतो मी.
I wish to thank you for being here this evening.
आपण सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण सर्व इथे आले आहात.
We are celebrating Basant Panchami.
आज आपण वसंत पंचमी साजरा करत आहोत.
Krishna tells in Bhagavad Gita, of seasons I am the flower bearing spring.
Shri Krishna Bhagavad Gita sangtat fulanna utpanna karnare vasanta rutu mi ahe.
In the 10th chapter of Bhagavad Gita, Krishna reveals to us very practical and truly intimate ways of remembering him.
श्रीकृष्ण 10व्या अध्यायात या सृष्टीत आपण श्रीकृष्णांना कसे बघू शकतो याचे फार सोपे उदाहरण देतात.
Especially the best of everything in this world, we could know it gets the power, the beauty, and the opulence from Krishna.
प्रत्येक श्रेणीत सर्वोत्तम जी गोष्ट आहे त्याचे सौंदर्य त्याची शक्ती ही श्रीकृष्णांकडूनच प्राप्त होते.
Of all beautiful and wondrous things in this entire creation, it is all but a spark of Krishna's splendor.
या जगात जे काही आश्चर्यजनक आहे ते श्री कृष्णांच्या एका कण मात्र शक्तीनेच शक्य होते.
Of seasons, I am the flower bearing spring.
सर्व ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे.
Because Krishna likes the springtime so very much, we celebrate our gratitude for the springtime.
Shri Krishna swatahala vasanta ritu far avadto mhanun apan apli krutagnyata vyakt kartoy vasanta ritu prati.
In fact, it was at this time of Basant Panchami that Krishna performed his rasa lila at the Chandra Sarovar near Govardhan in Vrindavan.
वृंदावनात गोवर्धन पर्वताजवळ जे चंद्र सरोवर आहे तिथे वसंत पंचमीच्या रात्री श्रीकृष्णांनी रासलीला साजरा केली होती.
It is called Chandra Sarovar because when Krishna met Sri Radha and Gopis to perform this most pure transcendent exchange of spiritual love, Chandra, the moon, remained in one place for an entire day of Brahma.
Shri Krishna ani Gopi yancha madhe divya premache adan pradan hot hote tyamule chandra sarovar ya thikani chandra brahma jincha ek sampurna divsasathi aplya jageun halla nahi.
Or in terms that we can better understand, the full moon or the moon became full and stayed in one place for the whole night to give light to Krishna and his devotees.
आपण सर्वांना समजेल असं सांगायचे झाले तर कृष्ण आणि गोपिकांना नेहमी प्रकाश मिळू दे म्हणून चंद्रमा आपल्या स्थानावर स्थिर राहिला.
In Vrindavan, the holi begins today.
वृंदावन या ठिकाणी होळी आजपासून सुरू होते.
We have about 40 days of holi and they begin to celebrate Basant Panchami.
दरवर्षी वृंदावनात जवळजवळ 40 दिवस होळी साजरा होते आणि आजपासून सुरू होते.
And throughout Vrindavan, and by Srila Prabhupada's mercy and the mercy of other great acharyas, throughout India and throughout the world, Krishna is dressed with yellow garments and many, many flowers.
संपूर्ण विश्वात आणि विशेष भारतात श्रीकृष्णांचे वस्त्र आज पिवळ्या रंगाचे असतात आपल्या आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे.
Spring is a time after winter when flowers and fruits begin to bud.
थंडीनंतर जेव्हा कळ्या उमलतात त्याला वसंत ऋतू म्हणतात.
And similarly, the sufferings of this material world are sometimes compared to winter, and the springtime is when our hearts begin to blossom with bhakti, with devotion to Krishna.
याच प्रकारे या जगामध्ये अनेक यातना आणि कष्ट जेव्हा आपण सहन करतो त्याला आपण थंडीच्या ऋतूशी तुलना करू शकतो आणि आपले हृदय जेव्हा प्रेमाने उत्फुल्लित होतं त्याला आपण वसंत ऋतू म्हणू शकतो.
And it is the day that the goddess Saraswati is worshipped.
Saraswati Devinchihi aaj puja hote.
It is also in our Vaishnav calendar the appearance or disappearance day of some of our greatest acharyas.
Vaishnav dinadarshiket kahi pramukh acharyanchehi avirbhav ani tirobhav divas ahe aaj.
Vishnu Priya Raghunandan Thakur Pundarik Vidyamanidhi Vishwanath Chakravarti Thakur Raghunath Das Goswami. So it is a very, very special day for all of us. And today we are celebrating it with Rath Yatra.
आज खूप विशेष दिवस आहे आणि म्हणून आपण आज रथयात्रा साजरी करत आहोत.
Srila Prabhupada explained Rath Yatra is the day that we bring Krishna back into our hearts and into our lives.
Srila Prabhupadani aplyala samjavle ahe ki rathyatra to divas ahe jeva apan Shri Krishna aplya hrudayat ani aplya ayushyat khechun gheto.
Because in Puri Lord Sri Chaitanya Mahaprabhu, he celebrated the deep esoteric meaning of Rath Yatra is the historical event of the Brijavasis bringing Krishna back from Kurukshetra to Vrindavan.
Shri Chaitanya Mahaprabhuni he aplyala shikavle ahe ki Rath Yatra tya goshticha pratik ahe jeva sarva Vrijavasi Kurukshetra hun Shri Krishna na Vrindavanat anaycha prayatna karat hote.
It is a meditation on bringing Krishna back into our hearts and into the center of our lives.
आपल्या आयुष्यात आणि आपल्या हृदयामध्ये आणण्याचं एक मनन आहे.
And Lord Chaitanya Mahaprabhu taught us how to approach this sacred festival.
आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिकवलंय की हे पवित्र उत्सव आपण कसे बघावे.
At the beginning of the chariot festival in Puri at Lord Chaitanya's time, the king Prataparudra would come out from his palace and assume the humblest role of a street sweeper.
Shri Chaitanya Mahaprabhuncha veli jeva rath yatra suru vayche tema tevhache raja Prataparudra Maharaj he hatat ek jhadu gheun tyancha samor saaf safai karayche.
He swept the road.
Tani raste saaf kele.
And in doing so he expressed his heart.
आणि असं करताना त्यांनी त्यांचे हृदय व्यक्त केले.
My role is the humble servant of the servant of the servant of the Lord.
त्यांची मनस्थिती होती की मी भगवंतांच्या भक्तांचा भक्तांचा दास आहे.
Lord Chaitanya refused to see the king Prataparudra because he was a swami, a renunciate. And he had no interest in meeting a worldly person.
Shri Chaitanya Mahaprabhuni purvi ya rajanna bhetayla nakar dila hota karan te swatala vairagi samjayche ani raja tar bhogi ase.
But when he saw the king genuinely with the sincerest intentions was taking the role of a humble servant, Lord Chaitanya, who is Krishna himself, bestowed his full mercy and blessings upon the king.
पण जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूने बघितलं की हा राजा प्रामाणिकपणे सेवा भावनेत आहे तेव्हा श्री कृष्ण जे श्री चैतन्य महाप्रभू आहेत त्यांनी त्यांची संपूर्ण कृपा यांच्यावर वर्षा केली.
In the first canto of the Bhagavad Purana, Queen Kunti, she prays, Janmaishwarya Shruti Shripir, that my dear Lord, those who are too much attached and proud of high fame and position, physical beauty, wealth, power, education, they cannot approach you with feeling.
भागवताच्या पहिल्या स्कंदात कुंती देवी प्रार्थना करतात, जे जण स्वतःच्या ऐश्वर्याबद्दल, जन्माबद्दल, सौंदर्याबद्दल आणि ज्ञानाबद्दल गर्विष्ठ आहेत ते श्रीकृष्णांना प्राप्त करू शकत नाहीत.
यू आर अकिंचन गोचरम, व्हिच मीन्स द लॉर्ड इज द प्रॉपर्टी ऑफ दोज हू फील देमसेल्व्स इन देअर हार्ट्स टू हॅव नथिंग.
स्वतःला माझे, स्वतःच्या मालकीचे काही नाही असे विचार करणाऱ्या लोकांचे मात्र संपत्ती श्रीकृष्ण बनतात.
Now we read so many wonderful stories of people who had nothing. Shabari and Kulaveta Sridhar, these people had nothing. Vidura's wife just offered Krishna a banana peel. And Kulaveta Sridhar, the most he could offer Krishna Chaitanya was some banana leaves.
आपण इतर भक्तांबद्दलही ऐकतो ज्यांच्याकडे खरोखर काहीच नव्हते. शबरी आहे, कुंती विदुरांच्या पत्नी आहेत, त्या केळीचे साल फक्त अर्पण करू शकले.
शबरी जस्ट ऑफर्ड सम लिटल बेरीज.
शबरी काही बोर अर्पण करू शकले.
बट ऑल ऑफ देम अटेन द सुप्रीम लिबरेशन, द हायेस्ट बेनेडिक्शन ऑफ एक्स्टॅटिक प्रेम बिकॉज कृष्णा वाज प्लीज्ड.
पण या सर्वांना श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेमुळे त्यांचे सर्वाधिक आशीर्वाद म्हणजे त्यांच्याबद्दलचे प्रेम प्राप्त झाले.
बट हियर वी सी अ किंग.
पण इथे आपण बघतोय एक राजे आहेत.
हू हॅज इमेन्स वेल्थ.
त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती आहे.
इमेन्स पॉवर अँड फेम.
फार शक्ती आहे, फार नाव गाजलेलं आहे.
ही वॉज यंग अँड ब्युटिफुल.
तरुण आहेत, सुंदर आहेत.
अँड ही अचीव्ह द सेम ब्लेसिंग, द सेम परफेक्शन.
आणि त्यांनाही तोच आशीर्वाद आणि तीच सिद्धी प्राप्त झाली.
Because he considered, my dear Lord, everything is yours.
कारण त्यांची मनस्थिती होती की हे भगवंता, हे सर्व काही तुमचेच आहे.
When Lord Chaitanya saw King Prataparudra sweeping the street with a sincere intent that I'm the menial servant of Krishna and all devotees and everyone.
जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी हे बघितले की हे राजे असूनही स्वतःला दास दासानुदास समजून झाडू मारत आहेत, तेव्हा
लॉर्ड चैतन्य बिस्टोड द डीपेस्ट सीक्रेट्स फॉर हिम टू अंडरस्टँड द गोल ऑफ लाईफ.
तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या हृदयामध्ये भक्तीचे सर्व गूढ रहस्य प्रकाश केले.
इन फॅक्ट लॉर्ड चैतन्य हिमसेल्फ, वन ही बिगॅन द कीर्तन ऑफ द होली नेम्स ड्यूरिंग द रथयात्रा, he offered a prayer to Jagannath.
Kharatar Shri Chaitanya Mahaprabhu ne jeva nritya arambh kele teva Shri Chaitanya Mahaprabhu ne Jagannath ji na ek prarthana arpan keli hoti.
I am not any material designation.
Mi kahi kutli hi bhautik upadhi nave.
Everyone is so much identifying with their particular, their sex, their race, their social status.
आपलं लिंग, आपली परिस्थिती, आपली आर्थिक परिस्थिती याच्याशी सर्वजण किती स्वतःला बांधून घेतात.
लॉर्ड चैतन्य सेड, आय ओनली एस्पायर फॉर वन गोल.
श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, पण माझ्या हृदयामध्ये केवळ एकच आकांक्षा आहे.
आय ओनली आयडेंटिफाय माय सेल्फ विथ वन रो.
माझी ओळख केवळ एकच आहे.
गोपी भारतवर पद कमलयोर दास दास. Das Anudas, to be the servant of the servant of the servant of the Supreme Lord Jagannath.
Jagannath jinsa das 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 ani tensa hi dyas mi ahe.
In this way Lord Chaitanya revealed some siddhiyat haritoshanam, what actually pleases God.
Ya dware shri chaitanya mahaprabhu ni aplyala sangitle ki bhagwan jagannathana nakki kay avadte.
Everyone could have their interpretation of what pleases God.
Pratyekache aaple mat asu shakte ki bhagavantana kay prasanna karu shakta.
But here the Lord is revealing.
Pan ithe bhagavanta swatah aaplyala sangtayat.
Jivera Swarupur Krishnara Nityadas. Our true identity is we are eternally the servants of the Lord, of Shri Krishna.
आपली खरी ओळख ही आहे की आपण नित्य स्वरूपात भगवंतांचे दास आहोत.
And to orient every aspect of our lives as a humble servant of the Lord is the path, the only path for supreme perfection.
आणि आपल्या आयुष्यातले प्रत्येक कार्य, प्रत्येक विचार या दिशेने घेऊन जाणे यानीच आपल्याला परमसिद्धी प्राप्त होऊ शकते.
To get miraculous yogic siddhis, to get prosperity within this material world, even to get liberation, we can achieve by other means. But to get prema, to get ecstatic love for Krishna eternally, is only possible when Krishna is pleased by our attitude of service.
लोकांना प्रभावित करणारे ऐश्वर्य, लोकांना प्रभावित करणारे योग सिद्धी किंवा मुक्ती ही इतर मार्गाने शक्य आहे, पण श्री कृष्णांना प्रसन्न करणं हे केवळ भक्ती मार्गाने शक्य आहे.
To love means to serve.
कोणावर प्रेम करणं म्हणजे त्यांची सेवा करणं.
And this chanting of God's names is the means of awakening that love and awakening that enthusiasm to serve.
आणि श्री कृष्णाचं नामस्मरण करणे म्हणजे त्यांच्याप्रती आपली सेवा भावना वाढवणे आणि ते व्यक्त करणे.
अहम बीज प्रतापिता. Every living being is Krishna's child.
प्रत्येक जीवात्मा हा श्री कृष्णांचा पुत्र किंवा पुत्री आहे.
To serve Krishna is to uplift, to enlighten, and to give happiness to all beings according to our capacity.
सगळ्यांना प्रेम करणे, सगळ्यांना प्रोत्साहन देणे आणि सगळ्यांची सेवा करणे आपापल्या परीने हे श्री कृष्णांप्रती प्रेमाचे प्रतीक आहे.
Whether we are king or whether we are sweeping the street, we have full access to the perfection of spiritual life.
आपण वैभवशाली राजे असू दे किंवा झाडू मारणारे कोणी साधारण व्यक्ती असू दे, आध्यात्मिक सिद्धी आपल्या सर्वांना प्राप्त होऊ शकते.
When Srila Prabhupada went to the Western world, can you imagine what a revolution of consciousness he created?
जेव्हा श्रीला प्रभुपाद पाश्चात्य देशांमध्ये गेले तेव्हा तुम्ही विचार करू तरी शकता का की तेव्हा त्यांनी चेतनेची काय नवीन क्रांती आणली?
A few moments ago, His Grace Shyam Sundar Prabhu was speaking about his newest book, Chasing Rhinos with the Swami.
काही वेळा आधी श्याम सुंदर प्रभू त्यांच्या नवीन पुस्तकांबद्दल आपल्याशी चर्चा करत होते.
This tells the story. Please buy the book.
कृपया,
if you already have one, get another one.
कृपया सर्वांनी हे पुस्तक विकत घ्या. जर तुमच्याकडे आधीपासून असेल तर अजून एक घ्या.
But imagine this. 1965. America was in such prosperity materially.
थोडा विचार करा, 1965 ची वेळ आहे तेव्हा आर्थिक समृद्धी होती अमेरिकेत फार.
Srila Prabhupada comes to New York City. He sees it's the wealthiest city on earth.
आणि त्या काळात श्रील प्रभुपाद न्यूयॉर्क मध्ये पोहोचले आणि त्यांनी बघितलं सर्वात समृद्ध शहर या संपूर्ण विश्वातलं न्यूयॉर्क होत.
Very beautiful highways. Everyone having nice cars.
खूप सुंदर विशाल रस्ते, फार छान छान गाड्या.
In those days, India didn't have hardly any of these things.
त्या काळात भारतात हे काहीही नव्हतं.
The most materialist civilization practically that has ever been on earth.
भौतिक दृष्टीने सर्वोत्कृष्ट संस्कृती ही त्यावेळेस अमेरिकेत होते.
And the youth, and most of these youth were coming from prosperous families.
आणि त्या काळचे सर्व तरुण आणि तरुणी हे फार समृद्ध परिवारातून येत होते.
With everything in front of them, if they just want it materially.
त्यांना जे काही हवे ते त्यांच्या समोर प्रस्तुत होते.
And here's Srila Prabhupada, he's a Swami who doesn't have any money and he doesn't even have a home.
आणि अशा परिस्थितीत ते श्रील प्रभुपादांना भेटतात जे एक संन्यासी होते आणि त्यांच्याकडे स्वतःची काहीही मालमत्ता नव्हती.
He's practically a beggar.
जणू काही एक गरीब भिकारी होते.
But he's begging people to accept the gift of bhakti.
पण हे गरीब भिकारी इतरांना भीक मागत होते, कृपया श्री कृष्णांची भक्ती स्वीकार करा.
And by his association, he convinced these people in the wealthiest country on the planet at the time that the highest aspiration is to be the servant of the servant of the servant of the servant.
आणि श्रील प्रभुपादांनी स्वतःच्या भक्तीने या सर्व श्रीमंत तरुण आणि तरुणींना प्रभावित करून हे शिकवले, हे समजावले की दास दासानुदास वृत्ती आपल्यामध्ये घेणे ही सबसिद्धी आहे.
One of the persons who first came here to Mumbai, His Holiness Giriraj Swami Maharaj, he was son of a judge in the courts who was also a multimillionaire, very wealthy person living in a beautiful home. He gave up everything to come to Mumbai to live in a swampy area full of mosquitoes and rats and beg people, please understand what my guru is giving.
अमेरिकेतून पहिले व्यक्ती जे इथे आले ते परमपूज्य गिरीराज स्वामी महाराज होते, जे फार श्रीमंत होते. त्यांचे वडील हायकोर्टामध्ये न्यायाधीश होते आणि इथे येऊन एका फार कठीण परिस्थितीमध्ये राहून घरोघरी जाऊन लोकांना विनंती करत होते, कृपया माझे गुरु महाराज जे म्हणतायत ते स्वीकार करा.
Because at that time America was so prosperous and its people of India were so much looking for that material prosperity. Prabhupada convinced the Americans and the British that the highest aspiration is to be the servant of the servant with love for Krishna.
त्याकाळी संपूर्ण विश्व अमेरिकन लोकांकडे बघत होते आणि त्यांच्याकडून शिकत होते, म्हणून श्रील प्रभुपादांनी त्यांना पटवून दिले की दास दासानुदास वृत्ती निर्माण करणे हेच सिद्धी होय.
And if you all come back to India, then the people of India will understand the value of their own culture, because you're giving up everything for what they have forgotten.
आणि जर तुम्ही येऊन भारतात प्रचार केला तर भारतीय लोक आपली संस्कृती विसरले आहेत, ते पुन्हा एकदा आपली संस्कृती स्वीकार करतील.
Whether Srila Prabhupada was in America or whether he was in Mumbai, when he was asked, why have you come here, Prabhupada would give a simple answer, which was universal. I've simply come to remind you what you have forgotten.
न्यूयॉर्क असो किंवा मुंबई असो, जेव्हा केव्हा श्रील प्रभुपादांना हा प्रश्न विचारला की तुमचा संदेश काय आहे, तुम्ही इथे का आले आहात, तेव्हा प्रभुपादांनी नेहमी एकच उत्तर दिलं, तुम्ही जे विसरले आहात त्याची पुनर्स्मृती करून देण्यासाठी मी आलो आहे.
नित्य सिद्धा कृष्ण प्रेम सज्ज कपुनो श्रावणादी सुतीची तिखोरी आहे. दॅट लव्ह फॉर गॉड, लव्ह फॉर कृष्ण, द अल्टिमेट हॅपीनेस ऑफ डिवोशन is within the heart of every living being.
सर्वाधिक आनंद देणारे श्री कृष्ण प्रतीचे प्रेम हे प्रत्येक जीवात्माच्या हृदयामध्ये सुप्त अवस्थेत नेहमीच असते.
We are not these temporary ever changing bodies and minds. We are the jiva. We are the eternal soul, a part of God.
सदैव बदलणारे आपले शरीर किंवा मन आपण कधीच नसतो, आपण शाश्वत जीवात्मा आहोत.
सर्वे सुखनो भवन्तु. All the Vedas teach us to help make others happy.
वेदांमध्ये हा संदेश आहे की आपण इतरांना आनंद कसा देऊ शकतो.
And that happiness is the inheritance that our supreme father and mother Radha Krishna has given each of us.
आपले आई वडील श्री श्री राधा कृष्ण यांच्याकडून आपल्याला तोच वारसा मिळाला आहे.
But we have forgotten because we're so distracted by so many of the temptations and fears.
पण या जगातले प्रलोभने आणि भय यांनी प्रभावित होऊन आपण आपला वारसा विसरलो आहे.
गृहे ताको वने ताको सदा हरी बोले ताको. लॉर्ड चैतन्य He taught a simple message, whether you're in family life or whether you're a monk, whether you're in politics or whether you're in engineering or whether you're a farmer or a mother, whatever your role is, that is not what is important. What is important is our state of consciousness.
Shri Chaitanya Mahaprabhu ne aplyala shikavle ki apla vyavsay kahi asu de, aple karya kahi asu de, te mahatvache nahi, mahatvachi ahe apli chetana.
To live in harmony with our soul.
आपल्या हृदयाशी आपल्या आत्म्याशी एक रूप होऊन जगणे.
To be the servant of the servant of the servant of the Lord.
भगवंतांचे दास दासानुदास वृत्तीत जगणे.
This Hari Nam Kirtan, this chanting of the holy name awakens that love, that joy, Anandam Buddhi Vardhanam from within us.
परमेश्वराचं नाम संकीर्तन करून आपल्या हृदयामध्ये ती सुप्त अवस्था पुनर्जागृत होते.
To awaken that love within ourselves and inspire that awakening in our family and the society and everyone around us is the true joy of life.
जीवनाचा खरा आनंद आपल्या हृदयामध्ये त्याला जागृत करणे, इतरांशी वाटणे, समाजाला देणे याच्यातच आहे.
And it leads us to the highest liberation.
आणि असं करता करता आपल्याला परम मुक्तीही प्राप्त होते.
And it's available for everyone.
आणि हे सर्वांना शक्य आहे.
And Ratayacha Jagannath comes out of his temple and rides on a chariot to give his darshan to everyone and anyone without discrimination who just willing to come before him.
रथयात्रेच्या दिवशी श्री कृष्ण आपल्या मंदिरातून बाहेर पदार्पण करतात आणि रथावर आरूढ होऊन सर्वांना दर्शन देतात, कोणीही असो कुठलाही असो.
To remind us.
आपल्याला स्मृती देण्यासाठी.
Of who we are.
आपण कोण आहोत.
And what is the true happiness we are seeking in life.
आणि आपण ज्या खऱ्या आनंदाला शोधतोय तो कुठे मिळणार.
When King Prataparudra was given the vision of Krishna directly.
जेव्हा प्रतापरुद्र महाराजांना एक दृश्य दिसले ज्यामध्ये श्री कृष्ण त्याला स्वयं दिसले.
He had achieved the highest perfection. And Lord Chaitanya, he taught us the reason he gave him that is because of his humble service attitude.
तेव्हा त्यांना आध्यात्मिक परिस्थितीची पराकाष्ठा दिसली आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी हे सांगितलं की हे त्यांना तेव्हा शक्य झाले कारण त्यांची तशी वृत्ती होती दास दासानुदास.
The name of Krishna awakens that, and when we have a humble service attitude, satsang, sadhana, sadachar, seva, then kirtan transforms our hearts and we can be instruments in helping to transform the world.
Sadhana, seva, sadachar, yamadhe jar apan ramaman aslo tar yogya vrutti ne apan itaran madhe hi ha badal ghadavu shakto.
And like the spring season, the flowers of bhakti will blossom from within our hearts.
आणि वसंत ऋतूमध्ये आपल्या हृदयातली कळी ही उमलून फार सुंदर एका फुलाप्रमाणे होईल.
And give beauty and fragrance to the world.
आणि त्या फुलाचे सौंदर्य इतरांनाही प्राप्त होईल.
I thank you very much.
मी आपण सर्वांचा खूप कृतज्ञ आहे.
RG मीडिया यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब.